त्याच्या पुढं जो झुकतोय रे
तो ह्या पुढं जो झुकतोय रे।